चीनीमंडी.com पॉडकास्ट।
कारखान्यांनी अतिरिक्त ऊस आणि साखर इथेनॉल उत्पादनासाठी डायव्हर्ट करावी, सरकारची सूचना। भारत सरकारच्या खाद्य आणि सार्वजनिक वितरण विभागाकडून एक अधिसूचना काढण्यात आली आहे। अधिसूचनेत म्हटलं आहे की भारतातील साखर कारखान्यांनी अतिरिक्त साखर आणि ऊस इंधन ग्रेड इथेनॉलच्या उत्पादनासाठी डायव्हर्ट करावी, यामुळे गोदामात पडून असलेल्या अतिरिक्त साखरेचा वापर होईल। अतिरिक्त साखर कारखान्यांसाठी एक डोकेदुखी बनली आहे। साखरेच्या विक्रीवर याचा परिणाम होत आहे आणि यामुळे दर कमी झाले आहेत। परिणामी साखर उद्योगाशी संबंधित व्यापारी आणि शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे। साखर कारखान्यांची तरलतेची स्थिती सुधारणं आणि शेतकऱ्यांच्या ऊसाची थकबाकी भागवणं यासाठी सरकारनं साखर कारखान्यांना साखरेच्या निर्यातीमध्ये सहकार्य करण्यासाठी विविध उपाय केले आहेत आणि याशिवाय साखर हंगाम 2017-18, 2018-19 आणि 2019-20 बरंच सहकार्य केलं आहे। देशामध्ये साखरेचा अतिरिक्त साठा संपवण्यासाठी सरकारनं कारखान्यांना साखर इथेनॉलमध्ये परिवर्तित करण्याची परवानगी दिली आहे। अलीकडेच केंद्र सरकारनं बी हेवी मोलॅसिसवाल्या इथेनॉलच्या किमती 52.43 रुपये प्रति लिटरपेक्षा वाढवून 54.27 रुपये प्रति लिटर इतकी केली आहे, तर दुसरीकडं सी हेवी मोलॅसिसवाल्या इथेनॉलची किंमत 43.46 रुपये प्रति लिटरपेक्षा वाढवून 43.75 रुपये लिटर इतकी केली आहे। उसाचा रस, साखर आणि साखर सिरप पासून थेट बनणाऱ्या इथेनॉलचा दर 59.48 रुपये प्रति लिटर केला आहे।